हॅलो, गुड इव्हनिंग. परांजपे स्कीम मधून वैभव बोलतोय. परांजपे स्कीम मॅम, मी अनघा मॅम बोलतोय ना. हा मॅम, तुम्हाला मी इन्फॉर्मेशन दिली होती मॅम बाणेर आणि पावदान साईड ची, तर तिथे तुम्ही व्हिजिट करणार होते, तर तुम्ही व्हिजिट केलं होतं नाही मॅम? पुण्यावरून बोलतोय. ओके, मुंबईवरून. ओके मॅम, तुम्ही नंतर वगैरे कधी आलात तर व्हिजिट करता. चालेल, ठीक आहे मॅम. मी तुम्हाला नंतर, म्हणजे तुम्ही आलात काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला कॉल करता. ओके, थँक्यू मॅम.